अध्याय 12वां श्लोक 1-19। जय जय वो शुद्धि उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतिये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ववाळणी करीसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी सतराविएचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी बुझाऊनी म्हणवनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी साऊली न संडी तुझी अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांचिये सृष्टी धात्रा होय म्हणवनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची या खाणी उघडवी देशियाची या क्षोणी विवेकवल्लीची लावणी होऊ देई सैंग संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वाघवाद अव्हाटे कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचिये ये मराठीचिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा तू आपुले नि स्नेह पल्लवे माते पांघुरवीशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये इये विनवणीये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहू तेथ जी जी महाप्रसादू म्हणवनी साविया जाहला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे
वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर सहाव्या अध्यायामध्ये जी ध्यानाची प्रक्रिया भगवंतांनी सांगितली ती आपण पाहतो आहोत गेले 2-3 रविवार आपण त्या प्रक्रियेसंबंधीच निरूपणही पाहतो आहोत आणि निरूपणाच्या पश्चात आपण थोडं प्रात्यक्षिक देखील करतो आहोत. सहाव्या अध्यायामध्ये योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशी ही अपरिग्रहः. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नात्युच्छिर्तम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. आधी जे श्लोक आले ज्याच्यामध्ये ध्यानाचं वर्णन भगवंतांनी केलं, त्याचा क्रम असा होता. भगवंतांनी असं सांगितलं की एकांतामध्ये एकट्यानी आपलं चित्त आत्मा म्हणजे सगळा अंतःकरण समूह किंवा आत्मसमूह चित्त मन इंद्रिय बुद्धी आदी सर्व आवरून धरावेत, इच्छारहित होऊन बसावं, कोणतीच इच्छा नको. तसंच परिग्रह रहित असं मनानी असावं. असं करून आपण आपलं चित्त परमात्म्याच्या ठिकाणी लावावं. परिग्रहाच्या ठिकाणाहून चित्त काढलं म्हणजे मगच परमात्म्याच्या ठिकाणी लावणं शक्य होतं. परिग्रह याचा अर्थ संग्रह. निरनिराळ्या प्रकारचा संग्रह ही सांसारिक व्यक्तीला तर अगदीच परिचित गोष्ट आहे. सतत काही ना काहीतरी हवं आणि त्याकडे चित्त सतत लागत राहणं यामुळे परमात्म्याच्या ठिकाणी चित्त लागत नाही. तसंच आशा ही फार त्रासदायक गोष्ट आहे. निराशी ही याचा अर्थ फलाशारहित, पण सर्वच प्रकारच्या आशांच्या खेरीज असणारा मनुष्य आणि सर्वच परिग्रहांच्या बाहेर असलेली व्यक्ती हीच योगी युंजीत सततम. असा योगी परमात्म्याच्या ठिकाणी मन लावायला समर्थ होतो. त्यामुळे संकल्पानी एकांतात एकटा आपला आत्मसमूह किंवा अंतःकरण समूह हा परमात्म्याच्या ठिकाणी लावलेला, अर्थात फलाशेपासून किंवा सर्व प्रकारच्या आशांपासून मुक्त आणि परिग्रहापासून देखील मनतः मुक्त असा असावा. ही प्रिकंडिशन झाली. ध्यानाला बसलेला असताना अशा पद्धतीने जर बसला तरच ध्यान यशस्वी होतं, नाहीतर होत नाही. केवळ ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये ध्यानाची यशस्वीता अवलंबून नाही, तर या सर्व जी पथ्य आहेत त्या पथ्यावर देखील ध्यान यशस्वी होणं हे अवलंबून आहे. अशा पद्धतीने निराशी ही अपरिग्रह अशा वृत्तीने बसलेला एकटा एकाकी एकांतात परमात्म्याच्या ठिकाणी सतत चित्त मन बुद्धी अंतःकरण या सर्व गोष्टींनी परमात्म्याशी संयुक्त होण्याचा अभ्यास त्यांनी करावा. असा अभ्यासाला बसलेला जो ध्यान योगी किंवा ध्यानाचा साधक, त्यांनी ध्यानाला बसण्याची जी जागा आहे ती जागा शुचौ देश असली पाहिजे अशी काळजी घ्यावी असं भगवंत म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की शुचोदेश म्हणजे संतांनी निर्माण केलेली जागा, जो संती वसविला ठावो. ज्या ठिकाणी संतोष हा सहज वस्ती करून राहिलेला असतो, मनाला उत्साह निर्माण होतो. मी अशी मंडळी पाहिलेली आहेत की पावसला गेली, स्वरूपानंदांच्या समाधीपाशी गेली, कधी ध्यानाला न बसलेला किंवा डोळे मिटून बसण्याची सवय नसलेल देखील म्हणतो की चला बसून तर बघू, असा उत्साह त्याला प्राप्त होतो. त्या ठिकाणाचं, त्या स्थानाचं ते महात्म्य असतं. आणिकही एक पहावे जे साधकी वसती होवावे. ज्या ठिकाणी साधक असावेत, साधक आहेत अशी परिस्थिती असावी. आणि जनाचे नि पाय रवे रुळेचिना, आणि सर्वसामान्यपणाने लोकांची ये जा तिथं फार नसावी. असं असल्यामुळं आपली कितीतरी तीर्थक्षेत्र या क्रायटेरियामधून आता बाद होतील. इथून पुढं मी एका चांगल्या ठिकाणी गेलो होतो, कुठं सज्जनगडला गेलो होतो, तर सकाळी 10 वाजल्यापासून गर्दी सुरू झाली. मुलांच्या हातात ती पिटपिट 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 सतत वाजत होतं, कोणी पिपाण्या वाजवत होती लहान मुलं, आणि सबंध गडावर गर्दी होती. आता तिथं बसणाऱ्या, गड आहे पुष्कळ, पण तिथं बसणार कसं? एवढे लोक येणार जाणार, कुठेही फिरणार, फोटो काढणाऱ्यांची झुंबड, गप्पा गोष्टी चाललेल्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये आणिकही एक पहावे जे साधकी वसती होवावे, आणि जनाचे नि पाय रवे रुळेचिना. मी केवळ सज्जनगडचं उदाहरण देत नाहीये, मी तिथं गेलो तो म्हणून त्याचं नाव घेतलं, पण सगळी तीर्थक्षेत्र, आता बरीचशी तीर्थक्षेत्र अशीच आढळतील. ज्या ठिकाणी शांतता आहे आणि साधकाला साधना करण्यासाठी उत्साह येईल अशी ठिकाणं कमी असतील, तशी शोधावीत. श्रीधर स्वामी महाराजांनी जेव्हा गड शोधला, सज्जनगड, तेव्हा तो असा शांत होता. अशा ठिकाणी देखील असं स्थान असेल, तिथं देखील निगूढ मठ जोडावा, निगूढ मठ होवावा का शिवालय. त्या ठिकाणी अतिशय निगूढ म्हणजे एक प्रकार आकर्षण ज्या गूढतेचं असतं, असं एखादं गुप्त स्थान असावं किंवा शिवालय असावं. पूर्वी असं होतं, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की शंकराच्या दर्शनाला, भगवान शिवांच्या दर्शनाला कितीतरी ये जा असे, पण गाभाऱ्याच्या वर एक चौकोनी खोली असायची. बऱ्याच प्राचीन मंदिरात अजून देखील तशी खोली जागा असते, ती नीट राखलेली नसते, आणि तिथं लोक ध्यानाला बसतात. बनेश्वरला गेलो तो, मला आरकेंनी ती वरची जागा दाखवली. अशा जागा कितीतरी शिवालयांमध्ये असतात, ती ध्यानाला बसण्याची जागा असते. अशा ठिकाणी आपलं आसन जमवावं, असा शुचोदेश आपण निवडावा. तिथं स्थिरम आसनम आत्मनहा, आपलं स्थिर आसन घालावं. ज्या आसनामध्ये मनाचा सहभाग आहे, केवळ आसन म्हणजे शरीराचं आसन नाही, मन देखील बसलं पाहिजे. चित्त देखील बसलं पाहिजे त्या ठिकाणी, उठून परिभ्रमण करायला निघालं नाही पाहिजे, असं आसन हवं। तिथे शरीरही बसावं, मनही बसावं, चित्तही बसावं, राहावं, थांबावं। आपलं घर या दृष्टीने खूप चांगलं, घरातली एखादी कोपऱ्यातली जागा खूप चांगली, पवित्र, ज्या ठिकाणी आपण पवित्र कर्म करतो, ध्यान मंदिरासारखी जागा अलीकडच्या भाषेमध्ये खूप चांगली, आणि त्या ठिकाणी मन एकाग्र करावं। या सहाव्या अध्यायामध्ये प्राणायामाचा कोणताही उल्लेख नाही, श्वासांचा कोणताही उल्लेख नाही, आणि ते धरून मी ही निरूपण केली। मात्र या सहाव्या अध्यायाची प्रस्तावना म्हणून आलेल्या पाचव्या अध्यायाच्या अखेरीला प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणौ असं भगवंत म्हणाले, ध्यान करताना श्वास किंवा दीर्घ श्वसन करू नये असं सहाव्या अध्यायात सांगायचं नाहीये, कुठं ना कुठं काहीतरी थांबलेलं आहे, सांगायचं राहून गेलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर केलेलं जे निरूपण आहे त्याच्यात प्राणायाम सांगितलेलं आहे, मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकांवर केलेलं निरूपण हठयोगाच्या अंगाने केलं, जे या मूळ शब्दांमध्ये नाही। तसा कुठेही निर्देश या श्लोकांमध्ये नाही। स्वतः ज्ञानेश्वर महाराज राजयोगाच्या सोहम पद्धतीनेच ध्यान करणारे आणि त्यांच्या पुढे चालत आलेला संप्रदाय हा सोहम संप्रदाय चालत आला राजयोगाचा, तरी देखील हठयोगी नाथ पंथामध्ये त्यांच्या आधी होऊन गेले। ते जे गुरु ऋण आहे ते लक्षात घेऊन त्यांनी हठयोगाचं देखील वर्णन केलं आणि राजयोगाचंही केलं। त्या ठिकाणी मन एकाग्र करावं, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले, कुठं एकाग्र करावं? कारण ध्यान आणि एकाग्रता परस्परांच्या विरोधात आहे। भगवंतांचे शब्द आहेत, तत्रैकाग्रम मनः कृत्वा, एकाग्रता निराळी, चिंतन निराळ आणि ध्यान निराळ। ध्यान हे चिंतनापेक्षा किंवा एकाग्रतेपेक्षा वेगळं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी त्यामुळे त्याच्यावर निरूपण करत असताना ध्यानाच्या प्रारंभी मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभविजे असं म्हटलं। अंतकरण एकाग्र करावं आणि सद्गुरु स्मरण करावं, सद्गुरूंच्या सान्निध्याचा प्रातिभ अनुभव घ्यावा, त्यांच्या सन्निध आपण आहोत असं एकाग्रतेने भावावं असं म्हटलेलं आहे। मी त्याच्यात थोडी अजून भर घालतो, त्यांनी सद्गुरु स्मरण केलं म्हणून म्हटलं म्हणून सद्गुरु स्मरण करावं, पण एकाग्र अंतकरण करून आपण सद्गुरु स्मरणाबरोबर गुरु उपदेशाचं स्मरण करावं, गुरु वाक्याचं स्मरण करावं, ओम तत्वम सोहम सहा या गुरु वाक्याचं स्मरण करावं। ओम म्हणजे निर्गुण, निराकार, निर्गुण याचा अर्थ काय? गुणरहित। गुणांखेरीज असणारा, अर्थात गुणांखेरीज म्हणजे मायेच्या पलीकडचा परमात्मा, अक्षर ब्रह्म, त्याच्यापासून मूळ माया, त्याच्यापासून त्रिगुण। म्हणून निर्गुण म्हणजे मूळ माया देखील नव्हे, तर मूळ मायेच्याही पलीकडे असणारा परमात्मा जो आकाररहित आहे, जो आहे पण इंद्रियांना व्यक्त नाही, असा अव्यक्त असं समजायचं कारण नाही। इंद्रियांना जे समजतं तेवढंच जगतामध्ये आहे, इंद्रियांच्या मर्यादा आहेत, असं असल्यामुळे इंद्रियांना जे समजत नाही असं देखील आहे जगतामध्ये. त्यालाही व्यक्तता आहे. उदाहरणार्थ एका चौरस इंचावर माझ्या समोर कागद आहे, इथं मला चौरस इंच काय 10x8 कागदावरही काही दिसत नाहीये, अक्षरं लिहिलेली दिसत आहेत, पण जर सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिलं तर बरंच दिसेल जे माझ्या डोळ्याला दिसत नाही. असं बरंच काही आहे. माझी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांची व्यक्तता म्हणजे सर्व काही नाही, इंद्रियांच्या पलीकडे देखील विश्व आहे. परमात्मा हा त्या तऱ्हेने आहे पण अव्यक्त आहे, इंद्रियांच्या ज्ञानामध्ये तो येत नाही, तो अचिंत्य आहे, त्याच्या संबंधी चित्त चिंतन करू शकत नाही, तो अतर्की आहे, बुद्धी त्याच्या संबंधी तर्क लढवू शकत नाही, तो अस्तित्वमान आहे, अस्तित्व मात्र आहे, अविनाशी आहे, केवळ अस्तित्व आहे, त्याचं स्वरूप आहे, तो केवळ अस्तित्व रूप आहे आणि आपण अस्तित्व रूप आहोत हे त्यालाच समजतं. तो अस्तित्व रूप देखील आहे आणि जो अस्तित्व रूप आहे अविनाशी आहे तो चैतन्य मात्र देखील आहे, ज्ञान स्वरूप देखील आहे, जाणीव रूप देखील आहे. तो एकमेवा द्वितीय आहे, त्याच्याखेरीज दुसरा कोणी नाही. सर्व जरी संपले तरी तो संपत नाही, सर्व जगताचा विनाश झाला तरी तो जसाच्या तसा राहतो. जो एकमेवा द्वितीय आणि एकच एक आहे, द्वैतात भयम अद्वैतात भयम नास्ती, अद्वैतामध्ये भय नाही, एकता आहे तेव्हा काय भीती, त्यामुळे तो भयरहित शंकारहित तगमग तळमळ रहित शांत असा आहे. म्हणून तो शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप असा आहे. जे सद्गुरु वचन आहे ओम तत्वम सोहम सहा, त्या ओमचा हा अर्थ आहे. तो परमात्मा एवं गुण विशिष्ट आहे. त्या परमात्म्याचं स्मरण आणि मग सद्गुरु असं सांगतात की या गुणांनी युक्त असा परमात्माच तू आहेस. तत्त्वम ते परमात्मा स्वरूप झालेले असतात आणि तुम्हाला देहाच्या पलीकडे अधिष्ठानभूत अशा परमात्मा भावानी पाहत असतात आणि तुमच्या परमात्मा भावाला ते उपदेश करत असतात की तू परमात्मा स्वरूप आहेस, तू तेच आहेस. हा सद्गुरूंचा उपदेश ज्याला समजतो असा शिष्य तोही आपण निर्गुण निराकार अव्यक्त अतर्क्य अचिंत्य जन्म मरण रहित अविनाशी चैतन्य मात्र आनंद रूप शांत रूप प्रेम स्वरूप. आपण देह मन बुद्धी नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप. अशा बेतानी अशा भावानी अशा मापानी आपल्या स्वरूपाचं स्मरण तो करतो आहे. सद्गुरु सांगतात ओम तत्त्वम, तो म्हणतो सोहम सहा. एकदा ते अव्यक्त अचिंत्य परमात्म तत्वच मी आहे असं समजलं की आपल्या ठिकाणी असणारा जो अहंभाव आहे तो अहंभावच जेव्हा परमात्म्याचं स्वरूप घेतो तेव्हा मी या नावाचा पदार्थ राहत नाही. म्हणून आता माझ्या सकट सर्वत्र तो एक परमात्माच भरून राहिलेला आहे सहा. आता केवळ परमात्म तत्वच शिल्लक राहिलं. तत्रैकाग्रम मनः कृत्वा अशा विचाराच्या ठिकाणी तर्कानी भावानी श्रद्धेनी सद्गुरूंचं स्मरण प्रत्यक्ष केल्यानंतर सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण करत अशा ठिकाणी एकाग्रतेनी परमात्म स्वरूपाचा प्रत्यय आपण घेतो आहोत, आपण परमात्माच झालेले आहोत असं भावावं. या चिंतनामध्ये चित्त इंद्रिय या सगळ्यांच्या क्रिया आवरण्याची शक्ती सामावलेली आहे. असं चिंतन करत राहिलेला विषयांच्या ठिकाणी जाणारच नाही. आपली ध्यानातून उठल्यानंतर काय कर्म करायची आहेत याचं चिंतनच करणार नाही. तो एकाच वेळेला मन एकदेशी असल्यामुळं एकाच चिंतनामध्ये एकाग्र होईल तेव्हा त्याचं मन चित्त अंतःकरण सगळं आवरलं जातं. म्हणून भगवंत असं म्हणतात, तत्रैकाग्र मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया. हा त्याची चित्त आणि इंद्रिय क्रिया अत्यंतिक आवरली जातात. अशा तऱ्हेने उपविश्वासने आसनावर बसल्यानंतर युंजात आपल्या स्वतःला लावावं. योगम योगाच्या ठिकाणी हेतु काय? आत्मविशुद्धये. आत्मविशुद्धये म्हणजे जो आत्मसमूह आहे चित्त इंद्रिय आदी मन बुद्धी अंतःकरण या सर्वांची या चिंतनाने एकाग्रतेने प्रथम शुद्धी होते, मनाची शुद्धी होते, चित्ताची शुद्धी होते. चित्तामधून जड विकार नाहीसे होतात. बुद्धी देखील शुद्ध आणि सूक्ष्म अग्र अशी होते. परमात्म्याशी एकरूपता पावायला समर्थ होते. म्हणून ध्यानाचा उद्देश परमात्म प्राप्ती हा नंतर जो प्रधान असला तरी पण आपल्याकडून सुरुवात करत असताना आधी चित्तशुद्धी, मनाची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, बुद्धीची अग्रता शुद्धता असं झालं की मग परमात्म्याशी एकरूपता हा ध्यानाचा प्रधान उद्देश आपोआप साध्य होतो. मग ध्यानाला बसायचं कसं हे भगवंतांनी सांगितलं, समम काय शिरो ग्रीवम हे सगळं करतो कसं, पाठ मान मस्तक एका सरळ रेषेत असा बसलेला असतो. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम इथं नव्हे, नासिका ग्र म्हणजे तर नाक ज्या ठिकाणी कपाळाला मिळतं तेही नाकाचं एक टोकच आहे, अग्रच आहे. आज्ञाचक्राच्या ठिकाणी दृष्टी लावायची. ही भाषा काव्यात्मक आहे. म्हणून गोंधळ होऊ नये याकरता पाचव्या अध्यायामध्ये चक्षुहूच एव अंतरे भ्रुवो असे शब्द आले. आपली दृष्टी दोन भुवयांच्या अंतरात लावावी, आज्ञाचक्रापाशी लावावी असं सांगितलं. आठव्या अध्यायामध्ये भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक असं सांगितलं. त्यामुळं इथं देखील संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम याचा नाकाच्या शेंड्याकडे पाहावं असा अर्थ करू नये. केला तर प्राणायामापुरता जर प्राणायाम करत असेल हठयोगाच्या पद्धतीने तर सुरुवातीला किंचित काळ इथं पाहिलं तर पाहावं. ज्ञानेश्वर महाराजांनी तसं वर्णन केलेलं आहे. पण या ठिकाणी दृष्टी लावावी, त्या ठिकाणी दृष्टी लावून अशा रीतीने परमात्म भावना आणि गुरुवाक्य चिंतन असं केल्यामुळं काय होतं
तो शांत होऊन जातो, प्रशांत आत्मा विगत भीही तो भयरहित होतो, ब्रह्मचारी व्रते स्थितः, आणि तो ब्रह्मभावनेमध्ये निमग्न होऊन जातो। त्याच्या ठिकाणी असणारा काम आदी सर्व विकार त्याच्यापासून तो मुक्त होतो। मनसंयम्य मच्चित्तो, मन अत्यंत आवरलेलं राहतं आणि त्याच वेळेला परमात्म्याचं स्मरण करत असल्यामुळं गुरुवाक्याप्रमाणे तो परमात्म्याशी एकरूप त्याचं चित्त होतं, त्याचं चित्त मच्चित्त होतं, परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप होतो। युक्त अत्यंत आवरून धरलेला असा आसीत मत्परहा, मत्पर होऊन बसलेला असतो। आता त्याला सर्व अंगांनी केवळ परमात्माच प्राप्तव्य असतो असा तो राहतो। आणि मग त्याचं फळ सांगतात अशा प्रकारे, युंजन एवं सदा आत्मानं योगी नियतमानसहा। आता हा योगी ज्याचं मन पूर्णपणाने आवरलं गेलेलं आहे असा आपल्या स्वतःला परमात्म्याच्या ठिकाणी ज्यांनी लावून धरलेलं आहे, युंजन एवं सदा आत्मानं योगी नियत मानसा, मनाला आवरलं आणि परमात्म्याच्या ठिकाणी लावलं, त्याला फळ काय मिळतं? शांतिम निर्वाण परमा मत संस्थाम अधिगच्छती। निर्वाण परम अशी शांती म्हणजे देह गेल्यानंतर, देह देहाची जाणीव संपल्यानंतर जी शांती प्राप्त होते ध्यानामध्ये, ती शांती देह असताना मृत्यू नको वाटतो हे खरं आहे, पण देह पडला की खूप शांती आहे, मृत्यू उपरांत फार शांती आहे, कारण तिथे इंद्रिय नाहीयेत। पण या शांतीचा प्रत्यक्ष मृत्यूच्या आधी अनुभव येऊ शकतो, तो अशा रीतीने ध्यानात देह नाहीये अशी भावना, देहाचं तर निर्वाण झालेलं आहे पण निर्वाणानंतर असणारी जी शांती आहे ती शांती मत संस्थाम माझ्या ठिकाणी राहून निर्वाण परम अशी शांती, त्या शांतीला तो प्राप्त होतो। ही त्याची फलश्रुती या अभ्यासाची। हा अभ्यास मागच्या वेळेला मी आपल्याकडून करून देखील घेतला, याच अभ्यासाचं एक्सटेन्शन असं म्हणू, कारण इथं असं भगवंतांचे शब्द आहेत की असं असं एकाग्र अंतःकरण करावं, सद्गुरु स्मरण करावं, सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं स्मरण करावं, चित्त आवरलंच जातं, परमात्म्याच्या ठिकाणी लागतं, निर्वाण परम शांती। इतकं सोपं आहे का? आपण ध्यानाला बसतो, तुम्हाला माहिती आहे असं होतं, असं व्हायला पाहिजे, आयडियली असं व्हायला पाहिजे, आदर्शत असंच व्हायला पाहिजे, पण असं होत नाही ना। असं असल्यामुळं भगवंतांनी साधकांनी असं होण्यासाठी काय अभ्यास करायला पाहिजे हे परत एकदा सांगितलं दोन तीन श्लोक गेल्यानंतर। आधीचं निरूपण सगळं तेच आहे, कसं बसावं, आसन कसं असावं, आसनावर बसल्यावर काय करावं, हे सगळं तेच आहे, पण किंचित काळ असं होऊन मग मन बाहेर फिरायला आमचं कुठंतरी बाहेर पडतं। मला असं वाटतं की हे जर जमलं नाही तर काय करायला पाहिजे हे वर्णन देखील कुठंतरी आपल्या सारख्यांच्या उपयोगाचं आहे। पहिल्या याच्याप्रमाणे जमलं तर प्रश्नच मिटला, पण हे जमत नाही तसं। एवढंच नव्हे तर हा ध्यानाचा अभ्यास पांच पंचवीस वर्षा मधे सिद्ध होतो, फार वर्ष लागतात त्याला। एकोणीसशे एक्काहत्तर साली मी ध्यानाला बसायला लागलो, बहात्तर तेव्हा मी दहावीत होतो। एकोणीसशे त्र्याऐंशी साली मला स्वामीजींनी बोलून असं सांगितलं की कोणी ध्यानाविषयी काही विचारलं तर तू ध्यानाची प्रक्रिया वगैरे सांगत जा। ब्याण्णव साली त्यांनी मला अनुग्रहाचे अधिकार दिले, जे वीस वर्ष तर गेली। सत्याहत्तर साली अनुग्रह झाला, पंधरा वर्ष तर गेली। म्हणजे माझ्या बाबतीत असं मी म्हणेन की हे मला पंधरा वीस वर्षामध्ये जमलं, पण हे जमायला तीस वर्ष लागली तरी देखील आश्चर्य वाटून घेऊ नका। हे दीर्घकाळाचंच आहे, पण जसा जसा काळ जाईल तसं ध्यान अधिक अधिक मुरायला सुरुवात होते। तशा तऱ्हेने पाहायचं झालं तर मी त्रेचाळीस वर्ष ध्यानाला बसलोय। हा दीर्घ काळाचाच अभ्यास आहे, त्याच्याशिवाय होत नाही। आणि भगवंतांचे जे शब्द आहेत तर ते शब्द तशा प्रकारे सांगितल्याबरोबर काना वचनाची भेटी सरीसीची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवणी एकी जो, हे फार दुर्मिळ आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंचे शब्द कानावर पडले, काना वचनाची भेटी सरीसीची पै किरीटी, सद्गुरूंनी तत्त्वम असं म्हटल्याबरोबर तोच मी असं म्हणून उठणारा फार दुर्मिळ। पण हे पाच पंचवीस वर्ष अभ्यास केल्यानंतर साधतं हेही तेवढंच खरं आहे। आपल्या बाबतीत काय घडतं? आपल्या बाबतीत असं घडतं सर्वसाधारण आपल्या साधकांच्या बाबतीत की हे सगळं लक्षात ठेवून अभ्यासाला बसलं योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थिता एकाकी यत चित्तात्मा निराशी ही अपरिग्रहः। परिग्रह कोणताही मनात नाही ध्यानाच्या वेळेला, कोणतीही इच्छा सांसारिक ध्यानाच्या वेळेला नाही असा बसलेला आहे, तरी देखील हे सर्व करत असताना एकाग्रतेने आणि मग सोहमचे श्वास देखील एकाग्रतेने घेऊन परमात्म्याशी एकरूप होऊन बसला तर थोड्या वेळ ते टिकतं आणि तिथून मन खाली येतं। पाच दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं असं ते टिकतं आणि तिथून मन खाली येतं आणि फिरायला सुरुवात होते। तेव्हा काय करायचं हेही मग पुढे भगवंतांनी सांगितलं। ते असं म्हणाले की संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषता। होतं काय की एक विचार मनामध्ये निर्माण होतो, आपण अगदी उत्तम चाललेलं आहे सगळं, की निर्गुण गुणरहित अर्थात मूळ मायेच्याही पलीकडचा परमात्माच, ज्याला आकार नाही असा निराकार अव्यक्त अचिंत्य अगदी तदाकार होऊन गेला, जन्म मरण रहित अविनाशी चैतन्य रूप आनंद रूप शांत रूप आणि एकरूपताच पावला त्या भावाशी, असं सगळं एकरूप होऊन बसलेलं असताना अचानक आठवतं की परवा एक चेक आलेला होता 2 लाख रुपयांचा आणि काल बँकेत नाही ना भरला। आता आज रविवार, आजही नाही भरता येणार असा विचार मनात आला। मन हे एका वेळेला एका ठिकाणी राहत असल्यामुळं असं होतं की त्या ठिकाणी अगदी एकरूपता साधलेली असताना या विचारासरशी मन बाहेर येतं आणि बाहेर आलं की आता उद्या कारण ते पेमेंट जरा शंकास्पद आहे, लगेच भरायला पाहिजे होता, उद्या भरल्यानंतर पास होईल की नाही हे दोन दिवसांनी कळणार किंवा परवा कळणार, मंगळवारपर्यंत मग आता काय करायचं, त्या माणसाने आतापर्यंत केलेलं वर्तन झालं, फिरायला सुरुवात झाली। मागही असाच एक चेक दिलेला होता, तोही पास झालेला नव्हता, कसा मी विसरलो कोण जाणे, काल अर्धा दिवसच, पण अर्धा दिवस हाफ डे असताना भरायला पाहिजे होता। असं सगळं सुरू झालं की हे सगळं नाहीस होतं ना, की निर्गुण निराकार कुठं राहिलं, अव्यक्त सच्चिदानंद सगळं बाजूला पडतं आणि त्या चेक भोवती ड्रॉवर मध्ये असलेल्या, आणि आपण कसे बँकेत गेलो नाही, का नाही केलं, तेव्हा भगवंत असं म्हणतात की संकल्प प्रभवान कामांस, संकल्प आणि संकल्पानी कामना, त्या कामना वाढत जातात, एक कामना दुसरीला घेऊन येते, दुसरी तिसरीला घेऊन येते। स्वामीजी गमतीने सांगायचे की घरी काहीतरी गडबड आहे आणि मोलकर्णींनी सांगितलं की पुढचे चार दिवस मी येणार नाहीये, ती भगिनी ध्यानाला बसते पण म्हणते की आज अगदी सगळं चांगलेलं चाललेलं असताना मोलकर्णी येणार नाही एवढं आठवतं आणि सगळं जमवत आणलेलं डिस्टर्ब होऊन जातं। तिने दिवाळीतही असं केलं तर हे आठवतं, गणपतीतही असं केलं तर असं आठवतं, मे महिन्यातही पाहुणे आले ते तेव्हा असं केलं तर असं आठवतं, तेव्हा तिला सांगितलं तर की पैसे कापून घेईन पण कापले नव्हते, हे लोक दया करण्याच्या यांच्याशी कितीही चांगलं वागा हे असेच करतात। आपला चांगुलपणा आपण ठरवतो, त्यांचा वाईटपणा आपण ठरवतो, सगळं सगळं करतो आपण। तिथं भगवंत असं सांगतात की पहिला विचार जेव्हा उठेल आज मोलकरीण येणार नाही, तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कुठं एकत्र आलेले होतो, आपला आत्मा परमात्मा विषयाशी तदाकार झालेला होता, तिथून आपण बाहेर पडलो आणि मोलकरणीच्या विषयावर आलो, मग हिशोब करायला लागलो, त्यावेळेला सावध राहा असं भगवंत म्हणतात। हा जो विचार उठेल, या विचारात बेसावध राहिलात की तुमची 10-15 मिनिटं वाया गेली। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे। पहिल्या विचारातून दुसरा विचार निर्माण होणं हा त्या विचाराला झालेला पुत्र, पहिल्या विचाराला झालेला, पहिला विचार तुमच्या हातात नाही, तो अनाहूतपणाने येतो हे मान्य आहे। आज मोलकरीण येणार नाही, चेक भरायचा राहिला, हा विचार तो अनाहूतपणाने आला, त्याच्या पुढचा विचार हा तुम्ही निर्माण केलेला आहे, त्या विचाराला झालेला पुत्र, तो मारा तुम्ही। पुत्र शोकू संकल्पा दाखविजे, म्हणजे पहिल्या संकल्पाला त्याच्यातूनच निर्माण झालेला पुढचा संकल्प हा त्याचा पुत्र, तो जर पुत्रच मारला तर जसा पुत्र गेल्यानंतर पुत्र शोक होतो, संपलं ना पुढं परंपराच संपली, पुत्र मेला म्हणजे, पुत्र गेला म्हणजे, तसं या संकल्पाची परंपराच संपून टाका, म्हणजे पहिल्या संकल्पाला जरा शोक होईल आणि तो शांत होऊन जाईल, काय करणार तो। म्हणून ही एक युक्ती आहे की पुन्हा पुन्हा प्रयत्न करून भगवंत असं म्हणतात की पण संकल्पातून पुढच्या कामना निर्माणच होऊ द्यायच्या नाहीत, असा प्रयत्न करा, म्हणजे जो आत्मरूप आपण आहोत अशी भावना करत होता त्यांनी आपण आत्मरूप आणि साक्षी आहोत असं धरा. आपलं आत्मस्वरूप विसरू नका. साक्षीनी आत्मस्वरूप विसरायचं नाहीये. साक्षीच्याही अधिष्ठानाला आपण आत्मा आहोत हे लक्षात असायला पाहिजे. नुसता साक्षी कधी नसतो, तो आपण आत्मरूप आहोत आणि विचारांचा साक्षी आहोत. आणि त्यांनी समोर येणारा विचार सोडून द्या. आता आपण ध्यानाला बसलोय, आता चेकचा विचार नको. आता आपण ध्यानाला बसलोय, आता मोलकरणीचा विचार नको. अशा साक्षी विचारांनी तो विचार काढून टाका. असा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा असं भगवंत म्हणतात. मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. मनाबरोबर सर्व इंद्रिय ग्राम अशा रीतीने आवरा. म्हणजे आता आपण घाईघाईनी उठलोय, सगळी भांडी घासून टाकली आहे. हा इंद्रिय ग्राम आपलं भांडी घासायलाही सुरुवात करतो. होऊन देऊ नका. मनाबरोबर सर्व आवरा उत्तम रीतीने. समंतत म्हणजे सर्व बाजूनी त्याला आवरून धरा. त्यांनी काय होईल ते असं म्हणतात की शनैही शनैही उपरमेत. असं केल्यामुळे हळूहळू, कारण एक विचार आवरला तो विचार गळून पडला समोरचा, तर थोडा वेळ तुमचं शांत चालेल, विचाररहितता येईल. तुमच्या लक्षात येईल की आपण आत्मरूप साक्षी, समोर विचाररहितता आहे. पुन्हा पुढचा एखादा विचार उठतो त्यालाही अशीच वागणूक द्या. अशा रीतीने उठणारा, अत्यंत सावधपणाने उठणारा सर्व प्रकारचा संकल्प विचार सोडून द्यायला शिका. त्यामुळे शनैही शनैही हळूहळू असे शब्द आहेत. कारण एकदा एक विचार सोडला म्हणजे लगेच झालं असं होत नाही. थोड्या वेळाने परत दुसरा, थोड्या वेळाने परत तिसरा, असा कुठलाही विचार निर्माण होऊ शकेल. पण हळूहळू तुम्हाला विचारापासून परावृत्ती निर्माण होईल. तुम्ही उपराम पावाल. शनैही शनैही उपरमेत. त्यामुळं काय होईल, बुद्ध्या धृतीगृहितया, बुद्धीला देखील एक धैर्य प्राप्त होईल. मन जेव्हा आवरलं जाईल तेव्हा बुद्धी आपोआपच जरा स्थिर राहील, तिलाही धैर्य प्राप्त होईल. जेव्हा मन बुद्धी आत्मा अंतःकरण असे शब्द भगवंत वापरतात तेव्हा ते खूप एकमेकात मिसळलेल्या अशी ही अंतर इंद्रिय आहेत. खरं म्हणजे चित्तालाही धैर्य प्राप्त होतं एकदा सोडून देण्याची सवय लागली समोरचा विचार. अंतःकरण वृत्तीही सावध होते. आणि त्यामुळं काय होतं की मन आत्मसंस्थ व्हायला मदत होते. समोरचा विचार सोडून दिला आणि आपण आत्मरूप आहोत आणि साक्षी आहोत अशा पद्धतीने पाहत राहिला आणि बराच वेळ विचार उठला नाही तर आपोआप आपण आत्मरूप आहोत या विचारावर तुम्ही येता. नंतर तो विचार राहत नाही पण तुम्ही आत्मरूपच असता. आत्मसंस्थम मनकृत्वा, मनाचीच ही करामत आहे. ते बाहेर तरी पडतं, बाहेर नाही पडलं किंवा बाहेर काहीच नसेल तेव्हा परत मन आत्मा मी या भावनेवर येतं आणि मग मात्र मनाचं काहीच काम राहत नाही. मन मनरहिततेला प्राप्त होतं. पण भगवंत इशारा देतात, न किंचिदपि चिंतयेत. आता मी आत्मरूप होऊन राहिलेलं आहे असाही विचार नंतर उठू देऊ नका. आता मनाचं कोणतंच काम संपलं आणि असं जेव्हा होईल त्याच्यानंतर काय होईल, भगवंत असं म्हणतात की प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैती शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम। मन प्रशांत शांत आणि प्रशांत ह्या पॅसिफिक जो समुद्र आहे त्याला आपण मराठीमध्ये प्रशांत महासागर म्हणतो, त्याची खूप खोली आहे। या सागराच्या तळाशी म्हणजे जिथं हा सागर समजा 7-8 किलोमीटर खाली खोल आहे, तिथं वरच्या लाटांचं काहीच नसतं, तिथं खाली अतिशय शांतता अतिशय शांत पाणी असतं। अशा या प्रत्येक विचार सोडून देऊन आत आलं मन आत्म्याच्या ठिकाणी आणि मन ही नाहीसं झालं की मग त्या ठिकाणी ही प्रशांत मनाची स्थिती निर्माण होते। ह्या योग्याला त्या ठिकाणी उत्तम सुख मिळतं। इथं तीन वर्णनं केली आहेत या योग्याची, प्रशांत मनसम ही एनम, असं शांत होणं हा सत्वभावही आहे। मन अशा रीतीने प्रशांत होऊन जातं तसं त्याचा सगळा रज देखील शांत होऊन जातो असं म्हटलेलं आहे। किती चांगलं वर्णन आहे, शांत रजसम। रजोगुणाची सगळी धाव संपते, पैसा मान आणि काय सत्ता, याची आठवण देखील रज देखील शांत होऊन जातो हे फार अवघड आहे। आणि दुसरं म्हणजे शरीराच्या ठिकाणी असणारा काही किंचित तमोगुण आणि पापभावना अर्थात पुण्यभावना देखील तीही नाहीशी होते, तो अकल्मष असा होतो, तो ब्रह्मभूत होतो आणि उत्तम सुखाला प्राप्त होतो, आत्मसुखाला प्राप्त होतो। ही एक प्रक्रिया आहे। हे जर नाही जमलं तर मी सुरुवातीपासून केलेलं सगळं निरूपण आठवा, तसंच आत्ता मनाचं साक्षी राहायचं वगैरे हेही निरूपण आठवा, पण साक्षी राहायला जमत नाहीये, मन बाहेरच पडतंय, कारण आपल्या अडचणी चालल्यात ना आता ध्यानातल्या। असं साक्षी राहायला जमलं तर मग काय, मनात विचार आला मी आत्मरूप साक्षी, अरे कुठला आत्मरूप आणि कसला साक्षी, समोर विचार उठल्यावर आपण आत्मरूप याचं भान कुठं राहतं आणि साक्षीत्वाचं भान कुठं राहतं, तो लगेच जशी चुटकी मारावी आणि मुलांनी बाहेर शांत बसलेल्या मुलाला बास आता खेळायला जा म्हटल्यावर आपलं जा शब्दाच्याही आधी तो बाहेर गेलेला असतो उड्या मारत। तसं एक विचार यायचा अवकाश की अगदी ब्रह्मभूत झालेला विचाराच्या आवर्तात सापडतो, त्यांनी साक्षी व्हायचा असा जो उपाय सांगितला तो जमत नाहीये, अशा वेळेला काय करायचं, अशा वेळेला समजतं की मन आपलं बाहेर फिरायला गेलं, आपण चेक भरला नाही म्हणून थोडा वेळ चिंतन आपलं घडलं, मोलकरीण येणार नाही म्हणून काही चिंतन घडलं, भगवंत असं म्हणतात की ठीक आहे साक्षीत्व जमलं नाही, यतो यतो निश्चरती मनश चंचलम अस्थिरम, मन बाहेर फिरायला बाहेर पडलं समजलं आणि आपण फिरतं हे समजलं, ते आता जिथं जिथं म्हणून फिरायला बाहेर गेलंय ततः ततः नियम यायतात, त्या त्या ठिकाणून त्याचं मग नियमन तरी करा। विसरलात आपण साक्षी राहायचं आणि बाहेर पडलात, पण बाहेर पडल्यावर थोड्या वेळाने लक्षात आलं की आपण फिरतोय आता जिथं फिरताय तिथून त्याचं नियमन करा, परत मागं ओढून आणा. आत्मनी एव वशम नयेत, आणि परत तुमच्यामधूनच बाहेर पडलं ना, त्याचा उगम कुठं आहे? त्याचा उगम माझ्या ठिकाणीच आहे. माझ्या ठिकाणाहून ते बाहेर पडलं, जिथून ते बाहेर पडलं आणि कितीही लांब का जाईना तिथून त्याला ओढून आणा आणि परत आत्म्याच्या ठिकाणी लावा, असा उपाय सांगितला. हात याची तरी खटपट करा. याची खटपट केल्यानंतर काय होईल? ते आत्मस्वरूपाजवळ येईल. बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. साक्षित्वानी देखील आत्मभुवनाच्या ठिकाणी हळूहळू प्रतिष्ठा होईल. तसं साक्षित्व जमलं नाही म्हणून बाहेर गेलेलं मन ओढून आणा. तुमच्यातूनच बाहेर पडलं, आत्मभावातून बाहेर पडलं, परत उलट त्याला येरी मोहरा, त्याचं तोंड अबाउट टर्न मागं फिरवा आणि त्याला मागं चालायला लावा आत्म्यापर्यंत. तिथून बाहेर पडलं तिथं आणून त्याला विसर्जित करा. आत्मस्वरूपाजवळ आणून ठेवा. त्याचं फळ काय? तेच प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम, हेच त्याचं फळ. आणि हेही जमलं नाही, मन पुढे पुढे इतकी शक्ती गेली त्याची की आता साक्षित्व जमत नाही, आत्म्याच्या ठिकाणी राहणं हा तर उपाय नाहीच नाही, साक्षित्व नाही, मनाला ओढूनही आणता येत नाहीये, विचार करायला बसलाय, जणू ध्यान करतोय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चालेल जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. तुम्हीच सांगा की मीच तुला आज्ञा करतो की मी इथं आता 1.5 तास बसलोय, तुला कुठं जायचं तिकडं जा, फिर. ते असं म्हणतात, मग मोकलीले जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल. तुम्ही बाहेर दवडलेलं, मोकलून दिलेलं, सोडून दिलेलं, जिथं जिथं जाईल कुठं का जाईना, तुम्ही केवळ बसून रहा, तेथून नियमूची घेऊन येईल. आधी जो नियमनाचा अभ्यास केला तो क्षीण ठरला, त्याचा उपयोग नाही झाला असं तुम्हाला वाटतं, पण तो अभ्यासच कामाला येईल. एक क्षण असा येईल की आपोआप त्या अभ्यासाच्या योगानी आपोआप आवरलं जाईल. तसं चित्तवृत्ती कितीही दूर गेली तरी जिथून निर्माण झाली तिथं मागं येणार हा नियमच आहे. ती कुठं जाऊन जाऊन जाणार? सतत बाहेर जाणं तिला आवडत नाही, ती थोड्या वेळानी परत आपल्या ठिकाणी येते. जशी मुलं बाहेर खेळायला गेलेली संध्याकाळी आपोआप घरी येतात, नियमच आहे. सागराची लाट सागरातून उंच उडाली, अगदी वादळाची परिस्थिती आहे म्हणून 8 मीटर उडाली, 10 मीटर उडाली. परवा ओरिसात वादळ आलं, 15 मीटर लाटा, 50-50 फूट लाटा, तरी देखील इतकी वर उडालेली परत सागरातच येणार, ती जाणार कुठं? तसं चित्त कुठं का जाईना, तुम्ही बसून राहा, ते आपोआप मागं येतं. तुम्ही अगदी बेसावध होऊन जाता दरम्यानच्या काळात आणि अचानक आठवण येते की आपण ध्यानाला बसलेलं होतो, त्याच्याऐवजी हे काय चाललेलं आहे, आलं माघारी, आलं नियमानीच माघारी येतं, आधीच्या नियमनाच्या अभ्यासानी माघारी येतं. ऐसेनी स्थैर्याची होईल सवेची तया, आणि मग तो वेळ मात्र सुवर्ण क्षण. तुम्ही तर फिरत असताना चित्त मागं कसं आलं, एक तर नियमानी आलं, पण स्वामीजी असं म्हणत असत की ही यावेळेला गुरुकृपा चांगलीच अनुभवाला येते, परत माघारी येतं ती आठवण केली कोणाला कोणी की आपण तुमच्या आत्मशक्तीनीच आठवण केली की तू फिरतोयस परत माघारी आहे. याचं फळ काय? फळ परत तेच प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. माझ्या एकदा असं मनात होतं की याचं प्रात्यक्षिक घ्यावं, बाकी साक्षी राहण्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला अनुग्रहाच्या वेळेला करूनही दाखवलं, करूनही घेतलं, आताही करून घेता येणं शक्य आहे, किंवा साक्षीत्व जमलं नाही तर जिथं जिथं मन जाईल तिथून तिथून ओढून आणा आणि परत उलट फिरवा, आत्मस्वरूपाजवळ आणा. पण एवढ्या मोठ्या समूहामध्ये प्रत्येकाचंच मन बाहेर फिरायला पडलेलं आहे आणि ओढून आणा असं कसं सांगणार, कोणाचं एकदम जडूनच राहिलेलं असेल. त्यामुळं मी केवळ याचं निरूपण केलं. 400 लोकांना, 450 लोकांना हे शक्य नाही, कारण कोणी बसल्या बसल्या अगदी सुरुवातीला वर्णन केलं तसं सोहम भावनेने युक्त आणि तदाकार होऊन जातील, त्यांना पुढच्या सूचनांचा उपयोग काय? किंवा ज्यांना साक्षीत्व जमलं आणि साक्षीत्व जमून जे आत्मस्वरूपाशी तदाकार झाले आणि ते ऐकतायत की यतो यतो निश्चरित्री मनस चंचलम अस्थिरम, त्यांचं कुठं बाहेर जाते चंचल आणि अस्थिर मन? त्यामुळे हा अभ्यास ज्याचा त्यांनीच करण्याचा आहे. पण या सगळ्याचा जर परिणाम असेल तर तो उत्तम सुखाला प्राप्त होतो, तो पापरहित होतो. भगवंत पुढे कन्क्ल्यूड करतात, युंजन एवं सदात्मानम योगी विगत कल्मशहा. अशा रीतीने कोणत्याही प्रकाराने होवो, पण जो आत्म्याशी जडून राहतो तो पापरहित होतो. सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते, आणि त्याला अतिशय सुखाने ब्रह्म संस्पर्श होतो. अत्यंतिक सुख म्हणजे केवळ स्वच्या अस्तित्वाचं सुख, आत्म्याच्या अस्तित्वाचं सुख, त्या सुखाला तो प्राप्त होतो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी हरी. आपल्या पुढच्या रविवारच्या कार्यक्रमासंबंधी एक महत्वाचं निवेदन आहे बरं का गिरीश करेल आता.